नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विधेयकाच्या बाजूने तसंच विरोधात सदस्यांकडून मतं व्यक्त. विकास कामांसाठीच्या निधीचा योग्य वापर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पथकराच्या दरात 4 ते 5% वाढ करण्याचा निर्णय. आणि छत्रपती संभाजीनगर इथं 5 आणि 6 एप्रिलला राज्यस्तरीय डॉज बॉल स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर झालं. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सादर करताना वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन आणि प्रशासन यात सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. हे विधेयक केवळ मालमत्ता व्यवस्थापनाशी निगडीत असून सरकार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पंचायत राज मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह, भाजपचे रविशंकर प्रसाद, अनुराग सिंह ठाकूर, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आदी सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर काँग्रेसचे के वेणुगोपाल, गौरव गोगोई, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी तसंच सौगत रॉय, द्रमुकचे ए राजा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके आदी सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतं मांडली. सध्या लोकसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी वक्फ संशोधन विधेयकाचं स्वागत केलं आहे. या जमिनी मुस्लिमांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
जो मुसलमानों को उनका हक कभी मिला नहीं, उनका अधिकार कभी नहीं मिला. मैं ये सरकार से रिक्वेस्ट करना चाहूंगा, अपील करना चाहूंगा कि जितने भी देश के जो गरीब मुसलमान है उनको उनका अधिकार दे. उनको एक छोटे छोटे जो वक्फों की बहुत सारे जो लैंड है उसमें से कुछ हिस्सा वो उन गरीब मुसलमानों को दे दे जो उनके हकदार है.
वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून यातून संविधानाच्या प्रास्ताविकतेतली धर्मनिरपेक्षता प्रतिबिंबित होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्यांची सत्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे अशी प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवेल असं सांगतानाच हे विधेयक संमत होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल. खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रियम्बलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं.
निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं समोर आल्याची टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत विविध विभागांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. महायुतीच्या गेल्या कार्यकाळात विकास कामांना जी गती होती तीच आताही कायम ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. सर्व यंत्रणेला 100 दिवसात कामाचं उद्दिष्ट दिलं होतं. या अवधीत 60% काम पूर्णत्वास जात असून 25% कामं प्रगतीपथावर आहेत. उर्वरित 15% कामं पुढच्या कालावधीत पूर्ण होतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सरकारकडून विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा योग्य वापर करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते आज बीड इथं बोलत होते. जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, मात्र या निधीचा योग्य विनियोग करण्याची सूचना पवार यांनी दिली. ते म्हणाले,
मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे. पण रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग. तो रस्ता दाखवावा लागेल. पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही. जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे. पैचा हिशोब नीट लागला पाहिजे.
दरम्यान पवार यांनी जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची आढावा बैठक घेतली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा संवाद मेळाव्याला मार्गदर्शन केलं. समाजातील जातीजातींमध्ये निर्माण झालेला तिढा संपवण्याचं काम सर्वांनी मिळून करायचं आहे, यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांची निवड काळजीपूर्वक करावी असं आवाहन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केलं. भारतीय नौदलाच्या INS तर्कश या लढाऊ जहाजाने पश्चिम हिंद महासागरात 2500 किलो अंमली पदार्थ जप्त केले. नौदलाच्या विमानानं दिलेल्या माहितीनंतर INS तर्कशने या जहाजाची चौकशी करून ते अडवलं आणि तपासणी केली असता त्यात अंमली पदार्थ सापडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि लॉजिंग सुविधा असलेल्या गेस्ट हाऊससाठी औद्योगिक वीज दर श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. काल 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू झाला, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. MERCA ने 5 वर्षात टप्प्याटप्प्याने वीजदर कमी करण्याची शिफारस केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख सामाजिक माध्यमावर सामायिक करताना पंतप्रधानांनी ही बाब नमूद केली. नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धा करू शकणारं राष्ट्र घडवण्याचा मार्ग प्रशस्त बनवत आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या 1.5 ते 2 वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे CCTV कॅमेरे बसवले जातील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. प्रत्येक रेल्वे विभागात, परिमंडळात आणि रेल्वे मंडळात वॉर रूम स्थापन केल्या असून त्यावर नियमित देखभाल केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातल्या एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गांवरील पथकराच्या दरात आजपासून 4 ते 5% वाढ केली आहे. यामुळे महामार्गांच्या दुरुस्ती आणि विस्तारीकरणात मदत होईल, असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. यात हलक्या वाहनांसाठी 5 ते 10 रुपये तर जड वाहनांसाठी 20 ते 25 रुपयांनी वाढ होणार आहे. कारसाठी मासिक पासचा दर 930 रुपयांवरून 950 रुपये करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरात ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या समस्येवर संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक घ्यावी अशी मागणी आमदार संजय केनेकर यांनी केली आहे. केनेकर यांनी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांना याबाबतचं पत्र पाठवलं आहे. शहरातल्या पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिका गंभीर नसल्याचं केनेकर यांनी म्हटलं आहे. परभणी शहर महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत आज 200 पेक्षा जास्त अतिक्रमणं काढण्यात येत आहेत. शहरात या अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येची नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी तालुका आणि गाव पातळीवर 100 दिवसाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज झालेल्या समन्वय सभेत त्यांनी या सूचना केल्या. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 5 आणि 6 एप्रिलला राज्यस्तरीय डॉज बॉल स्पर्धा होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या क्रीडा विभागाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत ज्युनियर मुले मुली तसंच पुरुष आणि महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी सामने होतील. स्पर्धेचं उद्घाटन 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून बक्षीस वितरण 6 एप्रिलला सायंकाळी 6:30 होणार आहे. अर्जेंटिना इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे 43 खेळाडू सहभागी होत आहेत. या पथकाचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर करणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज होत आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सुरू होईल. कर्नाटक राज्यातल्या येरमा रायचूर मारीचेथल स्थानकावरील स्वयंचलित सिग्नलच्या कामामुळे दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत नांदेड विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर, विधेयकाच्या बाजूने तसंच विरोधात सदस्यांकडून मतं व्यक्त. विकास कामांसाठीच्या निधीचा योग्य वापर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पथकराच्या दरात 4 ते 5% वाढ करण्याचा निर्णय. आणि छत्रपती संभाजीनगर इथं 5 आणि 6 एप्रिलला राज्यस्तरीय डॉज बॉल स्पर्धेचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
We'll be right back.